ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक, लेखिका मनाली काळे, भाग 9, अशोक कामटे। अशोक नावाला केलं सार्थ। असं म्हणतात की लहानपणी घरून जे बाळकडू मिळतं तीच आपली आयुष्यभराची शिदोरी असते। आपल्यातल्या अनेकांची अनेक स्वप्न असतील, मात्र देश सेवेचे स्वप्न ह्या देशात आजही अनेक कुटुंबांमध्ये पाहिले जाते। भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्या पिढ्यान पिढ्या ह्या देशासाठी काम करत आल्या आहेत, आणि त्यांच्यातील अनेकांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देखील दिली आहे। एम आर कामटे हे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते, आणि त्यांचा पुत्र अशोक कामटे हा देखील पोलीस दलात सामील झाला होता। पुढे जाऊन ह्यांचं अशोक कामटे ह्यांनी त्यांच्या सेवेत अनेक पराक्रम गाजवले, आणि शेवटी 26/11 आतंकवादी हल्ल्यात त्यांनी आतंकवाद्यांशी लढता लढताच शेवटचा श्वास घेतला। अशोक कामटे हे मुंबईचे ॲडिशनल पोलीस कमिशनर होते। त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला। त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले। पुढे 5 वर्षांसाठी ते कुडाई कॅनाल आंतरराष्ट्रीय प्रशालेत होते। त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1982 उत्तीर्ण झाले। त्यांनी 1985 सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली। त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून 1987 पूर्ण केले। त्यांनी भारताचे पेरूमध्ये झालेल्या ज्युनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व केले। अशोक कामटे यांना पत्नी विनीतापासून 2 मुले राहुल आणि अर्जुन झाली। लहानपणापासूनच त्यांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची हुशारी होती। ह्या कठीण परीक्षा देखील ते सहजपणे उत्तीर्ण होत गेले। देशसेवेचे बाळकडू तर लहानपणापासूनच त्यांना दिले गेले होते। वडिलांचे सैन्यातले पराक्रम आणि सैन्यातल्या वीरांच्या कथा ऐकतच ते लहानाचे मोठे झाले होते। आता मात्र अशोक कामटे स्वतःच्या कारकिर्दीची तयारी करत होते। पोलीस खात्यात रुजू होताच त्यांनी झपाट्यानं काम करायला सुरुवात केली। त्यांच्या कामातली चतुराई आणि चपळता याची पोलीस खात्यानं देखील लगेच दखल घेतली। अनेक धोकादायक आणि महत्वाच्या कामांमध्ये कामटे यांचा सहभाग दिसू लागला। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता। 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जण ठार झाले, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले। मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। दहशतवाद्यांनी शहरात एकूण 10 ठिकाणी एकत्रित हल्ले चढवले। यामध्ये 8 हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनन्स, हॉटेल ताजमहाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेराय ट्रायडेंट, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले। या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले। या व्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट झाला। पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब हा 26 नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते व या हल्ल्यांमागे लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता। भारतीय सरकारनं कसाबचा कबुली जबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले व ते अमेरिका व अन्य देशांना दिले। पाकिस्ताननं आधी या प्रकरणी आपले हात झटकले व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इन्कार केला। परंतु 7 जानेवारी 2009 रोजी पाकिस्तान सरकारनं कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरित्या मान्य केले। या हल्ल्यांमध्ये कमीत कमी 197 व्यक्ती ठार झाल्या। ह्याच हल्ल्याच्या दरम्यान जी क्वेल्स गाडी आतंकवाद्यांचा शोध घेत फिरत होती त्या गाडीत विजय साळसकर आणि हेमंत करकरे यांच्या सोबत अशोक कामटे देखील होते. वडील सैन्यात असल्यानं त्यांना अशा प्रसंगांची भीती तर नव्हतीच, मात्र हातात जी संधी आली आहे तिचा पुरेपूर फायदा करून आतंकवाद्यांना कसं पकडता येईल ह्यावर त्यांचं संपूर्ण लक्ष होतं. आतंकवाद्यांनी कॉलेज गाडीवर जो अंदाधुंद गोळीबार केला त्यात अशोक कामटे यांना वीर मरण आलं. आजवर झालेला तो सगळ्यात भीषण हल्ला होता आणि मुंबई पोलीस खात्यानं गमावलेला तो एक अत्यंत तेजस्वी असा हिरा होता. अशोक कामटे यांना मरणोत्तर अशोक चक्र ह्या सन्मानानं गौरवण्यात आलं. आजही त्यांच्या वीरतेचे आणि धडाडीचे किस्से ऐकले जातात, त्याबद्दल वाचलं जातं. अशोक कामटे ह्यांच्या संपूर्ण परिवारानंच देश सेवेचं व्रत घेतलं होतं आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते वचन पाळलं. 26/11 हल्ल्यापूर्वी देखील अशोक कामटे ह्यांचं काम कायम चर्चेत राहत असतं. सोलापूरमधील दादागिरी नेत्यांना न झुगारता तसेच सर्व सोलापूरमधील दंगे बंद केल्यामुळं त्यांना निर्भीड पोलीस अधिकारी अशी उपमा प्राप्त केली होती. दबावाला न जुमानता सत्याची कास धरून स्वतःचं कर्तव्य बजावणं हे अत्यंत कठीण काम आहे. अवतीभवतीचं वातावरण जर प्रतिकूल असेल तर अशा वेळी भले भले कोसळून जातात, मात्र अशा परिस्थितीत देखील अशोक कामटे यांनी अगदी निर्भीडपणे त्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यांच्यानंतर येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी अशोक कामटे म्हणजे एक उदाहरण होतं. सम्राट अशोक जसा शांतिप्रिय होता, निरपराध लोकांचे अश्रू त्यांचे दुःख पाहून जसं त्याचं मन हेलावून जात असे, अगदी तसेच अशोक कामटे हे देखील होते. आतंकवाद्यांशी दोन हात करत असतानाही कोणत्याही निरपराध व्यक्तीला इजा होऊ नये ही खबरदारी त्यांच्या मनात होती. स्वतःच्या नावाला सार्थ अशीच त्यांची कारकीर्द होती आणि तसाच योग्य अशोक चक्राचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. खरंच आयुष्य मोठं नसलं तरी अर्थपूर्ण असावं हे म्हणतात ते काही खोटं नाही. या गोष्टीचा प्रत्यय अशोक कामटे यांचं आयुष्य पाहिल्यावर येतो. अशोक कामटे यांच्या निडरतेला, त्यांच्या कर्तव्य दक्षतेला, जिद्दीला आणि दबावाला बळी न पडता देशसेवा करण्याच्या ह्या चिकाटीला आमचा सलाम.